नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होत आहे. उत्पादकता वाढ, उत्पादन शाश्वतता निश्चिती, पीक काढणी तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूतीकरण यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. यात देशभरातून निवडलेल्या 100 जिल्ह्यात राज्यातल्या पालघर, रायगड, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड अशा 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. काल ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील, परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत त्यांनी दिले आहेत. नाशिक इथं काल ते पक्षाच्या नियोजन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान लातूर तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडत परवा सोमवारी काढण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुलं, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना तसंच स्थानिक क्रीडांगणांवर महिला खेळाडूंसाठी पोशाख बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी यासंदर्भात केलेल्या आवाहनाला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे. या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत महिलांसाठी सुविधा उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाईची मदत मिळावी या मागणीसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात येत आहे. सकाळी 11 वाजता क्रांती चौक इथून मोर्चाला प्रारंभ होईल. विभागीय आयुक्तालय इथं हा मोर्चा जाणार आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, हेक्टरी 50,000 रुपयांची मदत, पीक विमा निकष न बदलणं तसंच घरं पशुधन विषयक निकष शिथिल करणं आदी मागण्यांचा यात समावेश आहे. मराठवाडा साहित्य परिषदेनं या वर्षापासून बालवाङ्मयासाठी रघुनाथ शिवराम बोरसे हा विशेष पुरस्कार सुरू केला आहे. पहिला पुरस्कार पुण्यातले पत्रकार संजय एलवाड यांच्या झिब्राच्या कथा या बालकथासंग्रहाला जाहीर झाला आहे. उद्या रविवारी संध्याकाळी मसापच्या डॉ नागो नांदापूरकर सभागृहात हा पुरस्कार एलवाड यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचं मसापकडून सांगण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन अर्ज भरून पदवीधर मतदार नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी mahaelection.gov.in या लिंकचा वापर करावा, तर प्रत्यक्ष नोंदणीसाठी अर्ज क्रमांक 18 सह आवश्यक कागदपत्र तहसील कार्यालयात सादर करावे असंही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी म्हटलं आहे. मध्य रेल्वेतर्फे सणांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासाठी मुंबईहून छत्रपती संभाजीनगर मार्गे परभणी ते सिकंदराबाद विभागातील करीमनगर इथं जाणारी विशेष 22 डब्यांची वातानुकूलित रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST मुंबई ते करीमनगर गाडी क्रमांक 01021 ही रेल्वे आज रात्री 12:20 CST सुटून उद्या सकाळी 4:05 करीमनगरला पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01022 ही रेल्वे करीमनगरहून आज सायंकाळी 5:30 सुटून CST उद्या 12:50 पोहोचेल. मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद या स्थानकांवर ही रेल्वे थांबणार आहे. ICC महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज कोलंबो इथं इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी भारतीय वेळेनुसार 3:00 सुरू होईल. तत्पूर्वी या स्पर्धेत भारतीय महिला संघानं 3 पैकी आपल्या 2 सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत 4 गुणांसह 3rd क्रमांकावर आहे. दिल्ली इथं सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या 2रा क्रिकेट कसोटी सामन्याच्या 2रा दिवशी आज भारतानं 3 बाद 406 धावा केल्या आहेत. आज सकाळच्या सत्रात यशस्वी जयस्वाल 175 धावांवर बाद झाला. सध्या कर्णधार शुभमन गिल 67 तर नितीश कुमार रेड्डी 40 धावांवर खेळत आहेत. भारताकडून साई सुदर्शननं 87 धावांचं आणि KL राहुलनं 38 धावांचं योगदान दिलं. यापूर्वी अहमदाबाद इथं झालेला पहिला कसोटी सामना भारतानं जिंकला आहे. बीड जिल्ह्यातल्या मौजे कपिलधारवाडी आणि मौजे हिंगणी खुर्द या गावांच्या पुनर्वसनासंदर्भात काल बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुनर्वसनाचं काम करण्याचं सूचित केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.